हॅलो, आज आपण एका छोट्याशा कुकू बर्डची गोष्ट ऐकणार आहोत. एक छोटासा बर्ड असतो, त्याचे नाव असते कुकू बर्ड. एकदा तो आकाशात उडत असतो, अचानक त्याचा पंख दुखायला लागतो. त्याला एक घर दिसते, तो हळूच त्या घराच्या बाल्कनीत जातो. त्या घरात एक राजू नावाचा छोटा मुलगा आपल्या मॉम डॅड बरोबर राहत असतो. राजू खिडकीत उभाच असतो, तेवढ्यात त्याला दिसते एक छोटा कुकू बर्ड आपल्या बाल्कनीत आलाय. राजू हळूच बाल्कनीत जातो, तरी तो बर्ड उडत नाही. पण घाबरून सरकत सरकत एका कॉर्नरला जाऊन बसतो. राजूला समजते की त्या पक्षाला काहीतरी इंजुरी झाली आहे. तो पटकन घरात धावत जातो व एका बोलमध्ये थोडे पाणी व हातात थोडे तांदूळ आणतो. हळूच बोलमधले पाणी त्या बर्ड समोर ठेवतो व तांदूळ पण एका पेपरवर ठेवतो व लांब उभा राहतो. कुकू बर्डला समजते की हा छोटा मुलगा आपल्याला हेल्प करतोय. प्रथम तो बोलमधले थोडे पाणी पितो व मग थोडे तांदूळ आपल्या चोचीने वेचून खातो. परत थोडे पाणी पितो. थोडे पाणी व अन्न पोटात गेल्याने त्याला थोडी ताकद येते. तो राजूकडे बघून गोड चिवचिवाट करतो व राजूला फ्रेंड समजतो. राजूलाही आनंद होतो. तो घरात जाऊन एक छोटा क्लॉथ आणतो, त्याची घडी घालतो व त्यावर त्या बर्डला झोपवतो. मग त्याला दिसते की त्याच्या पंखातून थोडे रक्त येते. राजू आठवतो की आपण खेळात पडलो, आपल्याला जखम झाली तर मॉम डॅड काय करतात? प्रथम कॉटनने जखम स्वच्छ क्लीन करतात, मग ट्यूबमधले औषध लावतात. राजू घरात जाऊन सगळे औषधाचे सामान बाल्कनीत घेऊन येतो. मग मांडीवर हळूच बर्डला घेऊन हलक्या हाताने जखम पुसतो व औषध लावतो. बर्डला खूप बरे वाटते. तेवढ्यात त्याचे मॉम डॅड ऑफिसमधून घरी येतात. त्यांना बघताच कुकू बर्ड खूप घाबरतो. पण राजू त्याला सांगतो, अरे हे माझे मम्मी डॅडी आहेत, ते तुला काही करणार नाहीत, उलट छान खाऊ देईल मम्मी. मॉम डॅडला पण त्या छोटा पिल्लाला जखम झाली बघून खूप वाईट वाटते. मॉमने एका वाटीत अजून थोडे अन्न व पाणी त्या पिल्लासाठी ठेवले. डॅडने मस्त एक रिकामा बॉक्स घेऊन त्यात त्या पिल्लासाठी बेड तयार केला. दिवसभर पिल्लाने ते अन्न खाल्ले व रात्री त्या बॉक्समध्ये ते झोपी गेले. 2-3 दिवस ते असंच करत होते. राजूने लावलेल्या औषधामुळे त्याची जखम 2-3 दिवसातच भरून आली. एक दिवस राजू सकाळी उठूनच बाल्कनीत गेला. बघतो तर काय, पिल्लू मस्त उड्या मारत होते. थोड्या वेळाने पिल्लू बाल्कनीच्या खिडकीत बसले व राजूला बाय बाय करत भुरकन उडून गेले. राजूला खूप वाईट वाटले. त्याचा एखादा फ्रेंडच घरी गेल्यासारखे त्याला वाईट वाटत होते. पण त्याच्या मम्मीनी त्याला समजवले की बर्डचे मॉम डॅड पण त्याला शोधत असतील ना. मग त्याला पटले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजूला त्या कुकू बर्डने हाक मारली. ते पिल्लू गुड मॉर्निंग करायला परत बाल्कनीत आले होते. राजू धावतच बाल्कनीत गेला व त्या पिल्लाच्या पंखावरून त्याने प्रेमाने हात फिरवला. परत बाय बाय करून ते पिल्लू उडून गेले. तेव्हापासून रोज सकाळी ते पिल्लू गुड मॉर्निंग करायला राजूकडे येते. बाय बाय.